चीनीमंडी.com पॉडकास्ट।
विजय डेली शुगर मार्केट अपडेट। आज सोमवार 3 मे 2021। डोमेस्टिक मार्केट महाराष्ट्रामध्ये असते साखरेचे व्यापार 3110 ते 3140 होता, तर एमटी साखरेचे व्यापार 3220 रुपये राहिला। दक्षिण कर्नाटकामध्ये असते साखरेचे व्यापार 3230 ते 3275, तर एमटी साखरेचे व्यापार 3325 रुपये होता। उत्तर प्रदेशामध्ये एमटी साखरेचे व्यापार 3575 ते 3580 रुपये होता। गुजरातमध्ये असतील साखरेचा व्यापार 3141 ते 3161 रुपये, तर एमटी साखरेचा व्यापार 3211 रुपये ते 3231 रुपये होता। तमिळनाडूमध्ये असतील साखरेचा व्यापार 3275 ते 3350 रुपये, तर एमटी साखरेचा व्यापार 3350 ते 3400 रुपये होता। हे सर्व दर जीएसटी सोडून आहेत। इंटरनॅशनल मार्केट लंडन वर्ल्ड शुगर फ्रेंड मंथ कॉन्ट्रॅक्ट 448.40 डॉलर प्रतिटन राहिला, तर न्यूयॉर्क शुगर फ्रेंड मंथ कॉन्ट्रॅक्ट 17.12 सेंट्स होते। करन्सी आणि कमोडिटी। अमेरिकन डॉलरच्या तुलनेमध्ये रुपयाचा व्यापार 73.892 मध्ये झाला, तर ब्रेझिलियन रियलचा व्यापार 5.43.60 मध्ये झाला। क्रूड फ्युचर 4760 रुपये, क्रूड WTI 63.41 डॉलर होते। इक्विटी सेन्सेक्स 63.84 अंकांनी खाली येऊन 48,718.52 अंकावर बंद झाला, तर निफ्टी 3.5 अंकांनी वर येऊन 14,634.15 अंकावर बंद झाला।